काय सगुणा
अहो काय झालं काय बारी
तुला आवाज ओळखू येत नाही काय
आवाज येतोय ना ओळखू आला वाटतं दारू पिऊन
अंड्याची चटणी दोन चपात्या दे इकडं
कशाची अंड्याची चटणी करून द्यायची अहो दाळ खायची मुश्किल एक तर तुम्ही काम झाल्याला सुद्धा जायना तुम्हाला अंड्याची चटणी कुठं करून द्यायची
तुला जे म्हणतोय ना
मारू नका बर का
बाबा ती डाळीचं कालवण दे फेकून तिकडं
डाळीचं कालवण फेकून दे
निघालो मी
हा जावा गेलं तरी चालेल रुसून तुम्ही
हा गेला या खचून तरी येईन दिसून हा गेला या खचून तरी येईन दिसून खातूया बसून अनबाई जातूया रुसून खातूया बसून अनबाई जातूया रुसून हा गेला या खचून तरी येईन दिसून हा गेला या खचून तरी येईन दिसून खातूया बसून अनबाई जातूया रुसून खातूया बसून अनबाई जातूया रुसून घरात फुटक भांड नाही बोलायला चांगलं तोंड नाही घरात फुटक भांड नाही बोलायला चांगलं तोंड त्याचा स्वभाव आहे अर्धांड घडी घडीच मलाच भांड तरी साऱ्या गावाला जो सांगी हसून तरी साऱ्या गावाला जो सांगी हसून खातूया बसून अनबाई जातूया रुसून खातूया बसून अनबाई जातूया रुसून घराला मुडक दार चार बाजून पळतय वार आई घराला मुडक दार चार बाजून पळतय वार याला सारीच उघड्यावर खायची सारीच उघड्यावर याचं ऐकण लहान पोर कुणी बोललं रागान तरी धावतोय हसून कुणी बोललं रागान तरी धावतोय हसून खातूया बसून अनबाई जातूया रुसून खातूया बसून अनबाई जातूया रुसून सारास याचा बाई मी कुठवर सहन करू असा त्रास याचा बाई मी कुठवर सहन करू याला सांगून दमले आता आणि मी पिसरी दारू याला सांगून जमले आता हा नेहमीच पिसी दारू हनुमंत ईश्वरचा सल्ला घ्यावा बसून हनुमंत ईश्वरचा सल्ला घ्यावा बसून खातूया बसून अनबाई जातूया रुसून खातूया बसून अनबाई जातूया रुसून खचून तरी येईना दिसून हा गेला या खचून तरी येईना दिसून खातूया बसून अनबाई जातूया दिसून खातूया बसून अनबाई जातूया दिसून